नमस्कार, मी आहे सोनम। तुम्हा सर्वांचे स्वागत करते शायरी सुकून .com मंचवर। आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, शायरी सुकून मंच आणि माझ्यातर्फे सुद्धा। मी आज शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांच्यावरील शायरी पेशकश घेऊन आले आहे। खरं सांगू का, आज मी ना जास्तच उत्साहित आहे। कारण काय आहे? तर कारण खूप सारी आहेत। त्यातलं सर्वात मोठं कारण आहे शिवाजी महाराज यांचे केवळ नाव जरी घेतले तरी अंगात जोश येतो, उत्साह सळसळतो। आपल्या सर्वांचे दैवत, अगदी 350 वर्ष उलटून गेले तरी सुद्धा हृदयात विराजमान झालेत शिवराय। महाराष्ट्रच नाही तर जगाचे वर आपला सर्वात ठसा उमटवला यांनी आपल्या कर्तृत्वाने। महाराजांचा जन्म शिवनेरी येथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाई यांच्या पोटी झाला। शहाजी राजे हे त्यांचे पिता, छत्रपती शिवाजी महाराजांची माती, त्यांचे शौर्य, रुबाब, असामान्य अलौकिक व्यक्तिमत्व याची भुरळ केवळ महाराष्ट्र किंवा या देशापुरती मर्यादित नाही तर पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये हे नाव सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे। शिवाजी महाराज यांचा इतिहास मी काय सांगू, आपण सर्व हा इतिहास अक्षरशः कोळून प्यालो आहोत। वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली महाराजांनी। 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला। कित्येक वर्षाच्या गुलामगिरीतून हिंदू मराठा समाज मुक्त झाला। नवचैतन्याचा जयघोष सर्वत्र निनादला। सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही, उलट सन्मानच केला। आपल्या मंत्रिमंडळात त्यांना पद दिले, स्थान दिले। महाराज अत्यंत न्यायप्रिय, कर्तव्यनिष्ठ, धोरणी धुरंधर राजा होते। अक्षरशः ही सर्व विशेषण अपुरे पडतील महाराजांचे गुणगान गाण्यासाठी। महाराज म्हणजे आमचा अभिमान, आमचे गौरवस्थान। शिवप्रेम हे आमच्या रक्तातूनच वाहते, बरोबर आहे की नाही? चला मग ऐकूया शिवाजी राजांवरील ही शायरी। रचला तो इतिहास, रचली एक अमर गाथा। रचला तो इतिहास, रचली एक अमर गाथा। राजांच्या चरणी आमचा नतमस्तक होतो माथा। खरच आहे ना, आमचे दैवत आहे। लहानपणापासून ते आमचे रियल हिरो आहेत। इतक्या लढाया, इतके कष्ट, परकीयांबरोबर पण लढले आणि स्वकीयांबरोबर पण लढावे लागले। केवळ आणि केवळ रयतेचे कल्याण, जनतेचे सुख दुःख जाणणारा जाणता राजा। अविरत परिश्रम, निरर लढवय्या राजाने जनतेला स्वराज्य दिले, माता भगिनींना मान सन्मान दिला। शब्द जिथे अपुरे पडतात तिथे भावना हृदयात घर करतात, तर कधी डोळ्यावाटे बाहेर पडतात। एक प्रश्न मनी उरतो, जर सर्व देवी देवता विविध रूपात पृथ्वीवर अवतरले मग आमचे शिवराज का नाही, आमचे शिवाजी महाराज का नाही परत आले, का नाही परत जन्म घेतला त्यांनी? मला वाटते आता तर जास्त गरज आहे आम्हाला शिवाजी महाराजांची. तुम्हाला पण असेच वाटत असणार. या महाराष्ट्राची दुर्दशा पावत नाही. शूर वीर मर्द मराठे मावळे आहेत तरी कुठे? सत्तेचा व्हायरसमुळे मर्द मराठ्यांचे रक्त गोठले आहे की काय? खरंच मन विषण्ण होते. पण ते सर्व जाऊ द्या. ऐका, महाराजांना स्मरून केलेली ही शायरी. भीत नाही आम्ही कुणालाही. शिवाजी महाराजांचे आम्ही सेवेकरी. छत्रपतींच्या नावाची गगनभेदी देतो ललकारी. शिवाजी महाराज हे नाव ऐकून शत्रू सैन्याचा थरकाप उडायचा. या शिवरायांच्या महाराष्ट्राच्या कुशीत जन्मलेले ते सर्व महाराष्ट्रीय निर्डर धाडसीच असणार ना. तरी पण एक प्रश्न आहे. शिवरायांचा वारसा चालवावा असे आहेत कोण? केवळ नाव वापरून राजकारण करणारे की दाढी मिशा वाढवून कपाळी टिळा अंगात मगरुरी हिंसेला प्रोत्साहन देणारी भाषा हे आहेत का शिवरायांचे वारस? मग आम्ही केवळ महाराजांचा अभिमानच बाळगणार आहोत का? की महाराजांचे विचार, त्यांचे ज्ञान, त्यांची दूरदृष्टी, सहिष्णुता यांचे पण आचरण करणार आहोत? आम्हाला केवळ शिवाजी महाराज दिसण्यासाठी नको आहेत. त्यांचे विचार, त्यांचे आचार घेऊन चालणारे शिवसैनिक शिवाजी महाराजांचे मावळे जसे होते, तसे मर्द मराठा या राज्यासाठी आता परत एकदा जरुरी आहेत. तुम्ही सर्वांनीच महाराजांनी जिंकलेले किल्ले पाहिले असतील, त्यांची रचना पाहिली असेल. इतकी दूरदृष्टी, इतकी व्यवस्था सर्वांची, सैनिकांची सुद्धा केली. राजा असावा तर असाच म्हणून तर इतके वर्ष उलटले तरी आम्ही नाही विसरू शकलो आमच्या महाराजांना. खरे शिवप्रेम काय आहे ते समजून घेण्यासाठी परत एकदा शतवार वंदन करा. मनापासून शिवरायांचे विचारांना जवळ करा. तेव्हाच कुठे महाराष्ट्राचे दिवसही चांगले येतील असं मला वाटतं. जागा होऊ द्या तुमच्यातील मर्द मराठा जो शिवकालीन होता, महाराष्ट्रावर महाराजांवर प्रेम करणारा. अजून एक गोष्ट खूप गरजेची आहे, ती म्हणजे प्रत्येक घराघरात जिजाऊ माता बनण्याची. हो, तेव्हाच घडतील ना, तेव्हाच घडतील सुपुत्र शिवप्रेमी आणि शिवरायांचे खरे वारस. महाराजांबद्दल किती बोलू तरी ते कमीच आहे. अख्खा जन्म अपुरा पडेल माझा. पण आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आणि एक गोष्ट सांगण्याची की तुम्हाला शिवाजी महाराजांवरील शायरी आवडल्याच असतील. आणखीन ही शायरी हव्या असतील, शेअर करायची असतील आणि त्यासाठी तुम्हाला शायरीचुकून.com मंच किंवा स्पॉटीफाय यासारख्या 17 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्मवर जाऊन शायरी चुकूनला फॉलो करावे लागेल, सर्च करावे लागेल, फॉलो करावे लागेल आणि आपल्या मनपसंद शायरी शेअर सुद्धा तुम्ही करू शकता। चला तर आता निरोप द्या। जाता जाता एक शायरी महाराजांच्या नावाने महाराजांना स्मरून। इतिहास आहे हा साक्षीला गड्यांनो, नतमस्तक होऊया राजांच्या पावलांना। स्फुरण चढेल नसा नसात बंधन जो करी शिवाजी महाराजांना। स्फुरण चढेल नसा नसात बंधन जो करी शिवाजी महाराजांना। चला तर आता मी निरोप घेते। मी सोनम तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि हे सुद्धा सांगते की निरोप घेण्यापूर्वी की मी पुन्हा भेटेल या शायरी सुकूनच्या मंचवर काही खास प्रसंगी खास शायरी सोबत। शायरी सुकून तर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही वेळ काढून ही शायरी पेशकश ऐकली।